chinimandi.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात आतापर्यंत झाले 1.65 लाख टन साखर उत्पादन। देशभरामध्ये साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू करण्यात आला आहे। नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह साखर फॅक्टरीज लिमिटेडच्या अनुसार यावर्षी 5 नोव्हेंबरपर्यंत देशभरामध्ये 149 साखर कारखान्यांकडून 54.61 मिलियन टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे आणि 4.25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले। महाराष्ट्रामध्ये 61 कारखान्यांनी सरासरी 7% साखरेच्या रिकव्हरीने 23.57 लाख टन ऊसाचे गाळप करून 1.65 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे। इथेनॉलसाठी साखरेची डायव्हर्जनचे अनुमानित प्रमाण लक्षात घेऊन हंगामाच्या शेवटी महाराष्ट्रातील साखर उत्पादन 95 लाख टन होण्याची आशा आहे, जे गेल्या वर्षांच्या 61.71 लाख टनापेक्षा 33.30 लाख टन अधिक आहे।